तुम्हाला अख्ख्याला सेनार्थी मी सांगाच्या गोटी धडगे ऐका. येस प्रभूतो नमून घेतल्यांका काय जारगे ती की ऐका. कितल्याक रोजात आम्हाला अक्क धड जारगते. आम्हाला देवात नमून घेतल्यांका अक्क सज्जर राहते. आम्हाला अक्क धड जारगते म्हणून घेतम. आम्हाला कशीट बाधा नाहीये म्हणून घेतम. कितल्याक रोज झाल्यांका आम्हाला मोहट पगधारायम चौथाय तेस सैतानुडू. देवाले अजून हमाले ते पगधारुडू. हमाले सैतानुडू कव्वर हकटपोन कराम देखत राहते. ते मोसा करून पाड करते. देवाशा आख्यमात ते मोसगाड म्हणत हाय. आम्ही तप करलं म्हणताय म्हणत सैतानुडू कव्वरच्या म्हणताय. आम्ही कितलेक मजील तप कराय म्हणून घेतम. ते कावाय की येस प्रभूत नमून घेण्यात अद्दी करल पापाच भने. सैतानुडू काय म्हंटल म्हणत्याक तुन आदि करल पाप भने धडच म्हणताय. तुल्ले इष्टम होले भने कर. ते हमाले म्हणते तवर येस प्रभू करल भने आम्ही इसरून जामा नको. त्यानं हमा तिसरून नवजीव दिल. दैत सांगाच गोट आम्ही ऐकाच नको. ते लबाड बोलाच येस नाव आम्ही आद करून घेटक. त्यानं हमाले सायाम करते. तवर आम्ही बलमाग राहून सैतान जिंकतो. देवाचा आख्यामु काय सांगताय म्हणत्याक जप्पू जायनाशी धेकत राहा. ते सैतानडू भुके राहून आगांगर भोवताय. कोणात धरून घ्यावा की म्हणत सैतानडू सांगाच ऐकण्यात देव आम्हाला सहाय्याम करते. आम्ही बलमाकून राहतो सैतानात जिंकतो. कोण झाला का येस प्रभू नमून घेते की हक्ट भने करास नको. आम्ही पाप भने करल्याक देवाला इष्टम राहे नाही. आम्ही पाप करत येस प्रभू तर लाड करू नाही. आम्ही करल हुकट भने येस प्रभूले सांगल्याक माफी करते. येस प्रभू संग चला झाल्याक त्यांचा गोट ऐका. कितली जिने देवाचा गोट ऐकतात गाणी इसरून जातात. त्याही देवा गुरींचून आलोचना नाही करत. त्याला काय पाहिजे की तेच आलोचना करतात. हे माल राहा म्हणत, हे भुई राहा म्हणत, हे ढोर राहा म्हणत कव्वरची आलोचना करताय. त्याही देवाचा गोट इसरून जातात. एक दिनी देव भुईत अक्क नाशणा करते. कोण जण का नमून घेऊन देवाचा लाड करते की त्याही परलोका माळे जातात. बाह्य नवा दादा नवा अत्तोरी मी काय सांगले की तुम्ही इसरून जावा नको. सैतानात पाप कर म्हणते आम्ही करा नको. आम्ही कसीट आलक भिवा नको. आम्ही देवाचा राहा म्हणत देवांत परीक्षा करते. लहाने करू चालन शिकून घेत म्हणत भर कशीर पडते. आम्ही देवासंग चालन झाला की भर कशीर पडा. आम्ही देवाचं गोट ऐकून लोभल्याक चालन शिकून घेतो. देव आम्हाला सांगलं काय म्हणत्याक आम्हाला येवाच हुकट बने कसीट हेडून ताकून आम्हाले बलम देते. येस प्रभ्राम कवर भेटला तवर प्रार्थना करल्याक आम्हाला सहाय्यम करते. त्यांना कवरच्या आम्हाला संग राहते. देव अख्यानदिकांत लाड करते. त्यासाठी देव आम्हाला चुकीने सहाय्यम करते.